यार पोटाबा महाराजाच्या साक्षीने सांगतो, मागच्या 2 वर्षापूर्वी सांगितलं होतं की 1 वेळ संधी द्या, आणि आजही सांगतो पुढच्या संधीची मला भूक नाही, पुढल्या मंत्रिपदाची मला अपेक्षा नाही, परंतु एवढंच सांगतो दादा की तुम्ही जो विश्वास ठेवलाय या माझ्या माय बहिणी माझ्या मायबाप मंडळी जो विश्वास ठेवलाय या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही, प्रामाणिकपणे तुमची सेवा करील, तुमचा पुढेही अपमान होईल, तुम्हाला पुढेही मान खाली घालायला लागेल असं कधी वागणार नाही, एवढं त्या निमित्ताने सांगतो। मनापासून तुम्ही सर्वजण आज मला आशीर्वाद द्यायला आला, दादांचे आभार मानाय सर्वजण आला, मी सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो, धन्यवाद।
नाही माग सरला कामात 1 नंबर अन्ना मावळचा धान्या वाघ ठरला हजार जण भिडायला राहिले उभा तरी बिघडी नाही माग सरला कामात 1 नंबर अन्ना मावळचा धान्या वाघ ठरला
रुमा उड्या शिंगली